आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनविश्वास विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश। गुड फ्रायडे निमित्त देशभरातल्या चर्चेसमध्ये प्रार्थना। उपराष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण। आणि इराणमधला सर्वात उंच B1 हा पूल उद्ध्वस्त केल्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती। जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 काल संसदेत संमत झालं। राज्यसभेत काल या विधेयकाला मंजुरी मिळाली। लोकसभेत 1 एप्रिललाच हे विधेयक मंजूर झालं होतं। या विधेयकाअंतर्गत केंद्र सरकारच्या 23 मंत्रालयांच्या अखत्यारीतील 79 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणांची तरतूद आहे। त्याअंतर्गत 717 तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकलं गेलंय, तर 67 तरतुदींमध्ये नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या अनुषंगानं सुधारणा केल्या आहेत। हे विधेयक संमत झाल्यानं देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। या विधेयकामुळे प्रलंबित प्रकरणांना वेगानं निकाल लागेल आणि तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकल्यानं न्यायालयीन खटल्यांचा भार कमी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे। या विधेयकाअंतर्गत अनेक तरतुदी हटवल्या गेल्या असल्यानं व्यवसाय आणि जीवन सुलभता असलेला नवा भारत घडवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला संकल्प प्रत्यक्षात साकारला गेला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। या विधेयकाअंतर्गत केल्या गेलेल्या सुधारणांमुळे कायद्यांमध्ये सुलभता आणणं, अनुपालनाचा ताण कमी करणं आणि दंड आकारला जाण्याबद्दलची भीती कमी करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं सामान्य माणसं, छोटे उद्योग व्यवसाय आणि स्टार्टअप्सवर दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती या विधेयकातून येते असंही त्यांनी म्हटलं आहे। रशियाचे प्रथम उपप्रधानमंत्री डेनिस मॅन्तुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या बैठकीत मॅन्तुरोव यांनी व्यापार, आर्थिक भागीदारी, खतं, दळणवळण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या संबंधांसह परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधल्या प्रगतीची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या 23व्या भारत आणि रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्तानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला। भारत आणि रशियामधली विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं या वार्षिक शिखर परिषदेतल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनीही आज नवी दिल्लीत रशियाचे प्रथम उपप्रधानमंत्री डेनिस मॅन्तुरोव यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली। या बैठकीत व्यापार, उद्योग, ऊर्जा, खतं आणि दळणवळण यांसह तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि अत्यावश्यक खनिज क्षेत्रांतर्गतच्या नव्या संधींबद्दल चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलंय। यावेळी दोन्ही मंत्र्यांमध्ये पश्चिम आशियातल्या संघर्षासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबद्दल विचारांची देवाणघेवाण झाल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे। INS तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका आज नौदलाच्या ताफ्यात दाखल होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर हा समारंभ सुरू आहे। ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं नौदलाची युद्धसज्जता आणि तांत्रिक क्षमता वाढणार आहे। यासोबतच आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेलाही मोठं बळ मिळणार आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह आज आसाममधल्या धुबरी जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारसभेला संबोधित करतील। त्यानंतर ते गोलपारा जिल्ह्यातल्या दुधनोई इथं तसंच पलाशबरी मतदारसंघात प्रचारसभा घेतील। तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत येत्या सोमवारी संपणार आहे, त्यामुळे राज्यभरात विविध पक्षाचे नेते उत्साहानं प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत। या निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि द्रमुकच्या नेतृत्वातली धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडी यात मुख्य लढत आहे। पश्चिम बंगालमधल्या मालदा जिल्ह्यात 7 न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या घटनेचा सूत्रधार मोफाकरुल इस्लाम याच्यासह आणखी एकाला आज पोलिसांनी सिलीगुडीत बागडोगरा विमानतळावरून अटक केली। दरम्यान या घेरावाबद्दल आधीपासून माहिती असूनही अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, गृहसचिव तसंच पोलीस महासंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर वृत्त संपादक तथा वार्ताहर मराठी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार तसंच वार्ताहर इंग्रजी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तिन्ही पदांसाठीची पात्रता, प्रवेश शुल्क तसंच निवड प्रक्रियेसंबंधीचा तपशील न्यूज ऑन ए आय आर या संकेतस्थळावर newsonair.gov.in/vacancies या पानावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश शुल्काचा धनादेश आणि ओळख छायाचित्रासह प्रारूपानुसार पूर्ण भरलेला अर्ज उपसंचालक वृत्त, प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, आकाशवाणी मुंबई, प्रसारण भवन, बॅग बे रेक्लमेशन, मुंबई 400020 या पत्त्यावर तसंच एअर न्यूज पॅनेल 2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचेल या बेतानं पाठवावा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुड फ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं जातंय. देशभरातल्या चर्चेसमध्ये प्रार्थना केली जात असून मोठ्या संख्येनं भाविक एकत्र जमलेत. गुड फ्रायडेच्या निमित्तानं प्रेम, करुणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ख्रिस्ताचं जीवन आणि शिकवण प्रत्येकाला नम्रता, निस्वार्थीपणा आणि नीतीच्या मार्गावर चालायला प्रेरित करते असं त्यांनी म्हटलंय. गुड फ्रायडेचा दिवस येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस असून या निमित्तानं सर्वांमध्ये करुणा आणि क्षमाशीलता हे गुण वाढीस लागू अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केरळमध्ये तिरुवनंतपुरममधल्या सेंट जोसेफ मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल आणि सेंट मॅरी कॅथेड्रल चर्चसह सर्व चर्चेसमध्ये प्रार्थना केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलंय. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीत गेल्या 11 वर्षात वार्षिक पातळीवर सरासरी 60% दरानं सातत्यपूर्ण वाढ नोंदवली गेली. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की या कालावधीत सागरी उत्पादनांची निर्यात दुपटीहून अधिक झाली असून ती 2013-14 मधल्या 30,000 कोटी रुपयांवरून आता 2024-25 मध्ये 62,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या 35व्या दिवशी आज पहाटे कुवेतवर पुन्हा हवाई हल्ला झाला. कुवेतच्या महत्वाच्या मीना अल अहमदी रिफायनरीवर ड्रोननं हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर रिफायनरीतील काही विभागांमध्ये आग लागली. अग्निशमन पथकांनी आगीचा प्रसार रोखला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशननं म्हटलंय. कुवेती हवाई संरक्षण दलानं रात्री अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन अडवले असून यावेळी राजधानीच्या काही भागात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त आहे. गेल्या काही तासात सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण प्रणालीनं 7 ड्रोन अडवून नष्ट केल्याचं जाहीर केलंय. इराणमधला सर्वात उंच पूल B1 उद्ध्वस्त केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेनं इराणला पाषाणयुगात लोटणारा हल्ला करायचा इशारा दिला होता, त्यानंतर काही तासातच ही कारवाई केली गेली. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरून हा व्हिडिओ सामायिक केला आहे. हा पूल इराणची राजधानी तेहरानला कराची जोडतो. या हल्ल्यात 8 लोक मृत्यूमुखी पडले असून 95 लोक जखमी झाल्याची माहिती या प्रांताच्या उपराज्यपालांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या राज्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, तेलंगणा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं कोलकाता नाईट रायडर्सचा 65 धावांनी पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनविश्वास विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश. गुड फ्रायडे निमित्त देशभरातल्या चर्चेसमध्ये प्रार्थना. उपराष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण. आणि इराणमधला सर्वात उंच B1 हा पूल उद्ध्वस्त केल्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.